श्रीराम, श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 74वा श्लोक आहे. बहुतां परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी साठवावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. समर्थ म्हणतायत, बहुतांपरी संकटे साधनांची. एकदा बद्धावस्थेतून मुमुक्षुत आला की तो नाना प्रकारच्या साधना करायला लागतो. सद्गुरू भेटले तर त्याला नेमकी साधना सांगतात त्याच्या प्रकृतीला अनुसरून. कारण एखादा असतो तो कर्माचा अधिकारी असतो, एखादा भक्तीचा अधिकारी असतो, एखादा योगाचा अधिकारी असतो, क्वचितच कोणी ज्ञानाचा अधिकारी असतो. त्यामुळे निरनिराळ्या साधना तो मनुष्य हाताळत असतो. काही बहिरंग साधना आहेत, काही अंतरंग साधना आहेत. पहिल्यांदा सद्गुरू भेटेपर्यंत बहुधा बहिरंग साधनाच केल्या जातात. तीर्थयात्रेला जायचं, ग्रंथांची पारायणं करायची, पूजा अर्चा करायची, नाना ठिकाणी प्रसाद भोजनं, पालख्या, उत्सव ह्याच्यामध्ये जात असतो. आणि आपण परमार्थ करतो असा त्याचा एक कल्पना असते, त्याप्रमाणे तो करत असतो. ही बहिरंग साधना झाली. पण अंतरंग साधना आहे ती ध्यान, नाम आणि आत्मचिंतन, जे आपल्याला आपल्याच ठिकाणी बसून करायचं आहे. कुठेही हिंडायचं नाही आहे, कुठेही जायचं नाही आहे. पण ही अंतरंग साधना सद्गुरूंकडून समजून घ्यावी लागते की ध्यान करायचं म्हणजे काय करायचं, नाम घ्यायचं तरीसुद्धा कशा पद्धतीनं नाम घ्यायचं, कुठलं नाम घ्यायचं, ते नाम आत कसं गेलं पाहिजे हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. कारण हा परमार्थ मार्ग सूक्ष्म असल्यामुळे हा सूक्ष्म मार्ग समजण्यासाठी त्याचा अनुभव घेतलेली जी व्यक्ती असते त्या जाणकार व्यक्तीकडून ते समजून घ्यायला पाहिजे. म्हणून ते म्हणतायत की बहुतापरी संकटे साधनांची, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत निरनिराळ्या साधनं. कारण साधना नाम अनेकता असं म्हटलेलं आहे, अनेक प्रकारची साधनं आहेत. ती साधनं करत असताना त्याच्यामध्ये अनेक कष्ट आहेत, अनेक विघ्न त्याच्यामध्ये येत असतात. आजूबाजूच्या माणसांची अनुकूलता लागते, त्यांना हे पटावं लागतं हे काय करतायत काय नाही. नाही तर पुष्कळा घरातच विरोध सुरू होतो की आता हे काय सुरू झालं, हे काय डोळे मिटून बसताय, ह्याने काय होणार आहे वगैरे वगैरे. तिथंपासूनच तोंड द्यायची वेळ येते. तर अशी नाना प्रकारची संकटं या साधना करताना येत असतात. आणखीन एक काही बहिरंग साधनेमध्ये मंडळी नाना प्रकारची व्रतं करतात, तांधर्म करतात, त्याची उद्यापनं करतात, ह्या नाना गोष्टी, उपास तापास पुष्कळशा गोष्टी करत असतात. तर ही जी सगळी आहेत करायची याला खर्च लागतो. म्हणजे एकतर कष्ट पडतात नाही तर दुसरा खर्च करावा लागतो. आता अशा वेळेला ते म्हणतात ते सगळ्यांना जमेल असं नाही, मग त्या वेळेला काय करायला पाहिजे. अशा वेळेला त्यांनी सांगितलं आहे की सोपं साधन जे आहे ते दिनाचा दयाळू मनी आठवावा. पहा आता ह्याच्यामध्ये काय आहेत, पैसे खर्च करायला पाहिजेत का, नाही. कुठं जायला पाहिजे का, आपलं घर सोडून आणखी, नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा असं म्हटलेलं आहे संताने. ठाईचं बैसोनी आपल्याच ठिकाणी आपल्याच घरी बसा एकांतात. ते काय दिवसभर बसायला सांगितलेलं नाही, काही वेळ एक चित्त करून बसा, डोळे मिटून बसा आणि अंतरंगात त्याला आठवा. आवडी, आवडीने आठवलं पाहिजे, शिक्षा दिल्यासारखं नाही. त्या अनंताला आळवायचं आहे, आळवायचं आहे ते मोठ्या प्रेमाने, आदराने, नम्रतेने त्याला आळवलं पाहिजे. त्याला का आळवायचं, तो दिनाचा दयाळू आहे. दिन जे आहेत, शरणागत मंडळी जी आलेली आहेत त्याच्या पायाशी आलेले आहेत. प्रभू मी तुला शरण आहे, तू जे म्हणशील ते, तू जे सांगशील ते, अशा तऱ्हेनं त्याला अहमवाचा चित्त आंग देऊन या शरणरी ग असं म्हटलेलं आहे. महोदधिका गांग रिगाले जैसे, नदी जशी सागराला शरण जाते तसं ह्यांनी त्याला सर्व अहमवाचा चित्त आंग देऊन शरण जायचं आहे. असा जर कुणी दीन असेल, शरणागत असेल, तर हा भगवंत दयाळू आहे, तो समर्थपणे दयाळू आहे. पुष्कळ माणसं दयाळू असतात पण त्यांच्याजवळ सामर्थ्यच नसतं, ते काय दया दाखवणार. इथं नाही आहे, हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि मुख्यतः दयाळू आहे. तो सर्व शक्तिमान असेल आपल्याला त्याचा काय उपयोग, नाही, तो दयाळू आहे, कृपाळू आहे. जो काही त्याला शरण आलेला असेल, भक्त आहे, सेवक आहे, असा जो कोणी त्याला शरण आलेला असेल, त्या शरणागताचा उद्धार करणं हे त्याचं ब्रीद आहे आणि त्या ब्रीदाला तो जागतो. आणि म्हणूनच तुम्हाला हे बाकीचे जर सगळं काही होत नसेल तर तुम्ही त्याला शरण जा. आणि ते शरण जायचं कसं, मनी आठवावा, मनात त्याचा आठव आला पाहिजे. नुसतं मुखाने नाम घेतलं आणि आतमध्ये विचार दुसरेच चाललेले आहेत, इकडं माळ ओढत आहेत आणि चिंतन दुसऱ्याच गोष्टीचं चाललेलं आहे, असं उपयोगी नाही. भगवंत आत आहे, त्याला प्रगट करायचं असेल तर आपणही आत 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 गेलं पाहिजे, जितकं खोल जाता येईल तितकं गेलं पाहिजे. वाणीपासून मनापर्यंत आत बुद्धी चित्त अंतःकरण, इथं अंतःकरणापासून नाम आलं पाहिजे. इतकं जेव्हा तुम्ही त्याला आठवाल तेव्हा तो दीनाचा दयाळू आपल्यावरती कृपा करतो. आणि आपल्याला काय हवं असेल ते, म्हणजे आपण अशा वेळेला संसारातलं मागायचं नाही आहे, त्याला मागायचं आहे, परमेश्वरा मला तूच पाहिजेस, मला दुसरं काहीही नको, कारण दुसरं काही आहे ते नश्वर आहे, जाणारं आहे, मला नको. मला शाश्वत काय आहे ते पाहिजे, आणि शाश्वत सुख, शाश्वत आनंद हा तुझ्याजवळच आहे, आणि म्हणून मला ते मिळवायचं आहे, तेव्हा मला तुला शरणागत जायचं आहे, तुलाच आठवायचं आहे. म्हणून स्थळी काळी पाषाणी म्हणतात तसं, झोपताना बसताना उठताना सारखं जर असेल तर त्याचं स्मरण व्हायला पाहिजे. एकदा स्मरण केलं आणि सोडून दिलं असं नाही आहे, कारण काय आहे तर जळी तळी काष्ठी पाषाणी तोच भरून आहे, हा पक्का विश्वास ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे त्याचं स्मरण करायचं. म्हणून बहुतान परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.